आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रामोशी बेडर समाजाला 2 लाख रुपयांचं विनातारण कर्ज देण्याचा निर्णय. नमो युवारन उपक्रमात 10 लाख युवक सहभागी होण्याची शक्यता. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी 11 जण बुडाल्याच्या घटना. आणि आशिया हॉकी करंडक भारतानं जिंकला. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय योगदान देणारे राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती काल राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. रामोशी बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंतचं विनातारण कर्ज तसंच समाजात उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी 15 लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातल्या भिवडी इथल्या क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकस्थळी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,
आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा आमच्या या समाजाला तेज राजे उमाजी नाईकांचं तेज परत करायची. आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो हाच प्रयत्न आहे की आमच्या रामोशी बेडर बेरड समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची, त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं. आणि ज्यावेळी रामोशी समाजाच्या बेरड समाजाच्या बेडर समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली, त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला आणि सांगितलं काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहील.
मंत्रालयात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. भारतीय कर्मचारी संघ आणि स्वाभिमानी संघ यांच्याद्वारे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र तसंच कर्नाटक राज्याचं पहिलं संयुक्त राज्य अधिवेशन काल सांगली इथं पार पडलं. 2 सत्रांमध्ये पार पडलेल्या या अधिवेशनाला भारतीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डी आर ओहोळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 75वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं 21 सप्टेंबरला देशभरात 75 ठिकाणी नमो युवा रन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल दिल्लीत उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमात 10 लाखांहून अधिक तरुण सहभागी होणार आहेत. याबद्दल अधिक माहिती देताना मनसुख मांडवीय म्हणाले,
भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा के युवा साथियों, माय भारत प्लेटफॉर्म पर रजिस्टर्ड 1,80,00,000 युवा साथियों ने इस बार 21 सितंबर को 75 सिटी में 10,000 की संख्या में और उससे अधिक संख्या में नमो युवा रन के द्वारा देश के युवाओं के सामने जो चैलेंज है, एडिक्शन के चैलेंज के सामने जन जागृति के लिए, स्वदेशी के जन जागृति के लिए दोस्तों 75 सिटी में रन का आयोजन करा है. वैसे ही भारतीय युवा डायस्पोरा जो दुनिया में है, दुनिया के 75 सिटी में भी युवा रन का आयोजन करा गया.
अभिनेते मिलिंद सोमण या उपक्रमाचे सदिच्छादूत म्हणून सहभागी होणार आहेत. युवकांनी तंदुरुस्त राहावं, आरोग्याची काळजी घ्यावी आणि अंमली पदार्थांपासून दूर राहावं यासाठी जागृती करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असून 10 लाख युवक सहभागी होण्याची शक्यता असल्याचं भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी यावेळी बोलताना सांगितलं. वस्तू आणि सेवा करमधील व्यापक सुधारणा सहकारी क्षेत्राला बळकटी देतील, उत्पादनं अधिक स्पर्धात्मक होतील, उत्पादनांची मागणी वाढेल आणि सहकारी संस्थांच्या उत्पन्नातही वाढ होईल असा विश्वास सहकार मंत्रालयानं काल व्यक्त केला. जीएसटी सुधारणा ग्रामीण उद्योजकता आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सहकारी संस्थांना प्रोत्साहन देतील आणि लाखो कुटुंबांना आवश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील. देशातील 10 कोटींहून अधिक दुग्ध उत्पादकांना फायदा होईल. शाश्वत कृषी प्रणालींना चालना मिळेल मिळेल तसंच लहान शेतकऱ्यांना लाभ होईल असंही मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. जीएसटी सुधारणांचा मोठ्या सहकारी ब्रँडसह संपूर्ण दुग्ध सहकारी क्षेत्रानं कौतुक केलं आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उद्योगांना विशेषतः दुग्ध प्रक्रियेत गुंतलेल्या स्वयंसहाय्यता गटांना बळकटी मिळेल असा विश्वासही मंत्रालयानं व्यक्त केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक काल दुपारनंतर संपली. मिरवणुकीत तसंच मिरवणुका संपवून परतणाऱ्या अनेक मंडळांच्या डीजेच्या दणदणाटानं आणि ढोलताशा पथकांच्या वादनानं आवाजाची मर्यादा ओलांडल्याचं दिसून आलं. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीनं यंदा मुख्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गावर अहोरात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यात आली. याचा लाभ 722 जणांनी घेतला. या रुग्णांमध्ये 52 पोलीस बांधवांचा समावेश असून तातडीच्या उपचारासाठी 48 रुग्णांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरातली विसर्जन मिरवणूक वेळेत आटोपली. नाशिक शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नदीपात्रात विसर्जन करण्यासाठी उतरलेले 4 जण बुडाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सेवादास नगर इथले युवक विसर्जन करण्यासाठी अरुणावती नदी तीरावर गेला असता नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यात नांदेडजवळील गाडेगाव इथं शनिवारी सायंकाळी आसना नदीत तिघे जण बुडाले होते. त्यातील एका तरुणाला शोधण्यात आलं तर दोघे जण मात्र अद्याप बेपत्ता आहेत. या दोघांचाही शोध घेतला जात आहे. जळगाव जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी गेलेले 4 जण ठिकठिकाणी पाण्यात बुडाल्याचं उघडकीस आलं. यापैकी यावल तालुक्यातील पाझर तलावात बुडालेल्या एकाचा आणि जामनेर तालुक्यातील कांग नदीत बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला आहे. मात्र जळगाव तालुक्यातील गिरणा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध काल सायंकाळी उशिरापर्यंत लागला नाही. महाराष्ट्र शासनानं गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून शनिवारी रात्री गिरगाव चौपाटीवर विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला. राज्यात 10 दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. पुण्यात स्वच्छच्या 400 अधिक कचरा वेचकांनी गणेश उत्सवादरम्यान 50 अधिक विसर्जन घाट आणि मूर्ती संकलन केंद्रांवर निर्माल्य टू निसर्ग हा उपक्रम राबवला. त्यात नागरिकांकडून 114 टन निर्माल्याचं संकलन करून त्याचं वर्गीकरण करत त्यातून 39 टन सुका कचरा वेगळा करण्यात आला. संकलित निर्माल्य पुणे महानगरपालिकेकडे खत निर्मितीसाठी देण्यात आलं असून कचरा वेचकांनी निर्धारानं आपली बांधिलकी जपत रात्री उशिरापर्यंत थांबून निर्माल्य संकलनाचं काम सुरू ठेवलं होतं. मुंबईतही काल विविध चौपाट्यांवर अनेक संस्था संघटनांनी स्वच्छता मोहीम राबवली. हिंगोली तसंच रत्नागिरीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा काल पार पडली. गावोगावचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामरोजगार सहाय्यक आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत समृद्ध पंचायत अभियान राबवलं जाणार आहे. आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील रोमहर्षक सामन्यात भारतीय संघानं काल गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघावर 4-1 गोलनं विजय मिळवत चौथ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपदक पटकावलं. बिहारमध्ये राजगीर इथं झालेल्या या अंतिम सामन्यातील विजयानं भारतीय हॉकी संघ पुढच्या वर्षी म्हणजे 2026 नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या FIH पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. हॉकी इंडिया प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये तर सामन्याच्या सहाय्यक चमूला प्रत्येकी 1.5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. आशिया चषक विजेत्या भारतीय पुरुष संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलं आहे. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अन्यत्र पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रामोशी बेडर समाजाला 2 लाख रुपयांचं विनातारण कर्ज देण्याचा निर्णय. नमो युवारन उपक्रमात 10 लाख युवक सहभागी होण्याची शक्यता. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी 11 जण बुडाल्याच्या घटना आणि आशिया हॉकी करंडक भारतानं जिंकला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.